ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮಸುಖಾವಬೋಧೇ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೇ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಪುಂಡಲೀಕವರದೆ ಹಾರಿ ವಿಠ್ಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. तरी जीवी ऐसे आवा के मने दास्य करी न निके जैसे नी गुरु कौतुके माग म्हणती ही ओवी मागच्या वेळेला आपली चाललेली आहे. जी काही जीवाची शक्ती आहे ती सर्व शक्ती लावून मी दास्य करीन. दास्य करीन याचा अर्थ सेवा करीन. जीवाची जी विशेष शक्ती आहे, मला आठवतं की इतिहासात वाचलेलं होतं की अहमद शाह अब्दालीचा घाव लागून दत्ताजी शिंदे रणांगणामध्ये कोसळले. त्यांचा पराक्रम एवढा प्रचंड होता की अहमद शाह अब्दालीने देखील त्याची तारीफ केली, पण अहमद शाह अब्दालीने दत्ताजीला विचारलं की क्यों दत्ताजी और भी लडेंगे, तर दत्ताजींच्या तोंडून शब्द बाहेर आले की बचेंगे तो और भी लडेंगे. जर जिवंत राहिलो म्हणजे जीवानिशी असलो तर अजून लढीन. जीवाचं जीवन आहे ती खरी आपली शक्ती आहे. इंद्रियांची शक्ती निराळी ती थकते, मनाची शक्ती निराळी ती कमी होते, बुद्धीची शक्ती देखील तिच्यावर जर विकारांची पुटं चढली तर निस्तेज होते, पण त्याच्या मागं असणाऱ्या जीवाची शक्ती ही विलक्षण असते. म्हणून जर संकल्प जीवातून केला, जीव चैतन्यातून केला, तर त्या संकल्पातून फार मोठी आश्चर्यकारक कामं होऊ शकतात. मनानी केलेला संकल्प तुलनेनी हा तितका प्रभावी पडत नाही. एखादा मुलगा, अभ्यासाचा मुलगा, वडिलांना सांगतो की मला उठवा, काही झालं तरी पहाटे 3 वाजता मला उठायचं आहे. गजर लावला जातो. 3 वाजता वडील हाक मारतात. थोडं झोपू दे म्हणतो. आणि ज्यांनी आतून ठरवलेलं असतं की 3 वाजता उठायचंय, वडिलांना सांगितलेलं आहे, गजर झाल्यावर वडील उठवतील, पण मला उठायचं आहे, मला या शब्दात जीवाची ताकद आहे, तर तो गजराच्या आधी 5 मिनिटं जागा होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जीवी ऐसे आवा के म्हणे दास्य करीन निके. जीवाची जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीनी मी दास्य करीन, मी सेवा करीन. साधकावस्थेमध्ये ही सेवाच उपयोगी पडते ज्ञान प्राप्त होण्यासाठी. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः असं भगवंत म्हणतात. म्हणजे जीवनाचा उद्देश ज्ञान प्राप्ती हाच आहे, निःसंशय. निरतिशय आनंदाची प्राप्ती आणि अत्यंतिक दुःख निवृत्ती याकरता मानवी जीवन आहे. पण या गोष्टी मिळवण्याची जी कला आहे, तर ती कला कशी जाते, त्याचा मार्ग कोणता, त्याच्याकरता मात्र सद्गुरूंना शरण जायला सांगितलेलं आहे. आचार्योपासन आहे, आचार्योपासनावर प्रवचन चाललेली आहेत. ते ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल, याचाच अर्थ अत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतिशय आनंद प्राप्ती जर जीवनामध्ये हवी असेल तर मात्र प्रणिपात करण्याखेरीज गत्यंतर नाही. प्रणिपात हा विशेष शब्द व्यासांनी योजलेला आहे. एक शब्द आहे पात, दुसरा शब्द आहे निपात, आणि तिसरा शब्द आहे प्रणिपात. सामान्य नमस्कार तर तो नमस्कार पात आपल्याला माहिती आहे. कोणाची एकमेकांची अगदी व्यावहारिक जुजबी अशी भेट झाली तर नमस्कार करतो, नमस्कार. हा जो पात आहे, त्या पाताला तसं म्हटलं तर बरेच अँगल आहेत. समर्थ म्हणतात साहेबासी लोटांगणी जावे. म्हणजे आपलं काम जर असेल तर केला जाणारा नमस्कार नीचासारिखे व्हावे, देवासी न भजावे हे कोण ज्ञान. म्हणून हा जो पात आहे, स्वामीजी म्हणत असत की निवडणुकीचा काळ आला की जे एरवी दिसणं मुश्किल असे लोक उघड्या गाडीतून फिरतात किंवा चालत पायपीट करतात आणि सगळीकडे नमस्कार करतात, हात करतात, नमस्कार करतात. हा नमस्कार प्रणिपात नक्की नाही, निपात देखील नक्की नाही. म्हणून जो नुसता नमस्कार आहे, तो नमस्कार गुरूंच्या इथं गुरूंच्या प्रसन्नतेकरता तेवढा कामाला येत नाही. समर्थांनी जे साहेबासी लोटांगणी जावे ही जी जनाची रीत सांगितलेली आहे, त्या लोटांगणी जाण्याने साहेब प्रसन्न होतो एवढी तर गोष्ट आहे ना. मग गुरूंना प्रसन्न करण्याच्या भाषेने एवढं अडचण अडखळायला काही कारण नाही. ज्याच्याकडून ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे त्याच्यासमोर नम्रता तर पाहिजे. नाहीतर एवढे पैसे मोजलेत तुम्ही जे सांगता ते आम्हाला काय ते सांगा, आम्ही आमच्या पद्धतीने ग्रहण करू. अशी ज्ञानाची देवाणघेवाण होत नाही, तिथे श्रद्धा आहे. अगदी पैसे दिले तरी देखील श्रद्धेनेच ऐकायला लागतं, व्यावहारिक शिक्षण देखील. दुसरा आहे निपात. त्या निपातामध्ये बुद्धिशरण असते. त्या निपातामध्ये हा जो पात आहे सामान्य नमस्कार, त्याच्यापेक्षा अधिक श्रद्धा असते, बुद्धीचीही शरणता असते. तुम्ही जे काही करता आहात, सांगता आहात, त्यामुळे माझं हित होणार आहे अशीही भावना असते. पण प्रणिपातामध्ये माझ्या सगळ्या जीवनाची सूत्रच मी तुला दिलेली आहेत असा भाव असतो. निपातामध्ये एवढंच असतं की मी माझ्या हिताकरता समजून घेतो आहे आणि त्याकरता मी तुला शरण आहे. पण प्रणिपाता करता माझं सगळं जीवनच मी तुला सोपवलेलं आहे. अर्जुन जसं शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम असं म्हणाला की मी तुझा आता शिष्य आहे आणि माझं हिताहित जे आहे ते सगळं तूच पाहणार आहेस. म्हणजे अर्जुनांनी रथाचे घोडे जसे भगवंतांच्या हातात दिले, घोड्यांची सूत्र जशी भगवंतांच्या हातात दिली, म्हणजे रणांगणावरची सूत्र भगवंताच्या हातात दिली, तशी आपली विचाराची सूत्र भगवंताच्या हातात देऊ इच्छित होता. आपल्या कृतीची सगळी सूत्र भगवंतांच्या हातात देऊ इच्छित होता. आपल्या भवितव्याची सगळी सूत्र भगवंताच्या हातात देऊ इच्छित होता. असं जेव्हा होतं तेव्हा त्याला प्रणिपात म्हणतात. त्याचं वर्णन संपूर्ण शरणागती असं केलेलं आहे, जसं कनक दंडवत असं म्हणतात. म्हणजे जर सुवर्णाचा दंड केला, एखाद्या घरामध्ये सोनं असून असून किती असतं, 300 ग्रॅम, 500 ग्रॅम, 800 ग्रॅम, 1 किलोग्रॅम, 5 किलोग्रॅम. पण सुवर्णाचा जर दंड करायचा झाला तर 5 किलोग्रॅम मध्येही होणार नाही. म्हणजे 6 फूट मनुष्याची उंची जर गृहीत धरली एक पुरुष म्हणजे 6 फूट उंच, तर 6 फुटाचा जर दंड करायचा झाला म्हणजे काठी करायची झाली तर त्याच्याकरता फार सुवर्ण लागेल. किती लागेल ते मला माहित नाही, पण सुवर्ण हा सर्वात जड धातू असल्यामुळं तो सोडल्यानंतर जसा धाड दिशी खाली पडतो अल्युमिनियमच्या दंडाच्या तुलनेनी, नाही का, किंवा अजून मग मात्रा वाढवता येईल पितळ्याचा, स्टेनलेस स्टीलचा, तांब्याचा, चांदीचा दंड देखील जड असतो. सुवर्णाच्या खालोखाल चांदीचा जड असतो आणि त्याच्या पुढे सुवर्णाचा. पण सुवर्णाचा दंड ही संकल्पना देखील आणि तो जसा धाड दिशी पडतो ती संकल्पना देखील संकल्पना आहे. इथे शरणागती अपेक्षित आहे. म्हणून तशा प्रकारे शरण जो जातो, मी सेवेबद्दल सांगतोय, सेवा देखील अशी एकदम येऊन करता येत नाही कोणाची. स्वामीजी एक गोष्ट सांगत असत की एका इन्स्पेक्टरला कोणी बाहेर फेस रीडर भेटला, त्यांनी त्याच्या भूतकाळातल्या 2-3 गोष्टी सांगितल्या, त्या अगदी खऱ्या होत्या. म्हणून त्यांनी त्याला नमस्कार केला, माझं कल्याण व्हावं म्हणाला, पुढं काहीतरी सांगा. तर तो म्हणाला की रोज सकाळी उठल्यावर आई वडिलांच्या पाया पडत जा असं म्हणाला, आई वडिलांच्या पाया पडत जा. तर इन्स्पेक्टर साहेब घरी आले आणि वृद्ध माता पित्यांना त्यांनी ऑर्डर सोडली की आपण जेव्हा सकाळी रोज उठू तेव्हा आपल्याला आपल्या दारासमोर तुम्ही उभे पाहिजेत, मला काही माहित नाही, आपल्याला तुम्हाला दंडवत घालायचा आहे, तुमच्या पाया पडायचंय. तर नमस्कार करण्यामध्ये, पाया पडण्यामध्ये ज्याच्या पाया पडतो आहोत त्याच्यावर उपकार करतो आहोत अशी भावना शक्य नाही. प्रणिपात असा शब्द भगवंतांनी वापरला आणि त्याच्या पाठोपाठ भगवंत म्हणाले की परिप्रश्नेन, परिप्रश्न याचा अर्थ उत्सुकतेपोटी किंवा जिज्ञासेपोटी समजून घेण्यासाठी अत्यंत श्रद्धेनी आणि सरळ अंतःकरणानी, कुठलाही तर्काचा पाच पेच नाही आणि वक्त्याला शब्दात तर्कात अडकवण्याची कसरत नाही, तो कसा चुकीचा आहे हे त्याला लक्षात आणून देण्यासाठी म्हणून केलेला प्रश्न नाही. परिप्रश्नाचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे लहान मुलांनी, म्हणजे 2.5 वर्षाच्या, 2 वर्षाच्या, 2.5 वर्षाच्या, 3 वर्षाच्या मुलांनी आपल्या आईला विचारलेले प्रश्न, म्हणजे परिप्रश्न. उदाहरणासाठी, किती गाडी चालते आहे, ते चाक का फिरत आहे असं मुलगा विचारतो. तर त्या मुलाला एवढा सगळा नियम सांगायची गरज नसते की ते चाक जसं फिरेल तसं त्या चाकाचं घर्षण जमिनीवर होईल. त्याच्याकरता टफ सरफेस आवश्यक आहे. जर वाळू असेल तर ते चाक जागच्या जागी फिरेल, मग गाडी पुढे जाणार नाही. म्हणून जिथं कडक सरफेस आहे आणि त्याच्यावर जर चाक फिरलं तर त्या चाकाच्या वर असलेल्या वस्तूला ते पुढे घेऊन जात. इतक्या तर्काची मुलाला गरज नाहीये, पण तरी देखील ते प्रश्न विचारतं. ते ज्या भाबडेपणाने प्रश्न विचारतं आणि आईनी सांगितलं, आईनी काहीही सांगितलं, इतकं शास्त्र न सांगता काहीही सांगितलं तरी त्याचं समाधान होतं. म्हणजे शिष्य असा भाबडा असावा याकरता नाही सांगितलेलं, पण सरळ अंतःकरणाने आईला कोणत्याही शब्दामध्ये न पकडण्याच्या भूमिकेतून, जाणून घेण्याच्या इच्छेने, पण आपल्या कुवतीप्रमाणे जाणून घेण्याच्या इच्छेने. आई पुष्कळ उत्तर देऊ शकेल, पण आता त्याला एवढं उत्तर जर जमणार नसेल त्याच्या बुद्धीला, तर त्याच्या बुद्धीला पटेल कसं? हे ढग का पळतात? त्याला त्या उत्तराशी, आईने दिलेल्या उत्तरांनी त्याचं समाधान होईल. तो म्हणेल की हे ढग का पळतात आकाशात. मग त्याच्यानंतर म्हणेल की ते कचरा आकाशात का उडाला. आई सांगेल वाऱ्यामुळे उडाला वगैरे. त्या उत्तरांमध्ये त्याचं समाधान व्हावं, त्याला त्याची शास्त्रीय भूमिकेची गरज नाहीये. तसं शिष्याला संपूर्ण शरण आल्यानंतर, प्रणिपात केल्यानंतर, आपल्या जीवनाची सूत्र सोपवल्यानंतर त्याच्या कुवतीनुसार उत्तर मिळालेली चालतात. एकाच प्रश्नाचं उत्तर बुद्धांनी 4 जणांना 4 पद्धतीने दिलं. 4ही जणांचे परिप्रश्नच होते, पण एकाला उत्तर दिलं, त्याच्याही पुढे जाऊन खोलात दुसऱ्याला दिलं, त्याच्याही पुढे जाऊन खोलात तिसऱ्याला दिलं आणि चौथ्याला अंतिम उत्तर दिलं. पण पहिल्याचंही समाधान झालं, दुसऱ्याचंही समाधान झालं, तिसऱ्याचंही समाधान झालं. या परिप्रश्नामध्ये तीच गंमत आहे, जो समोर बसलेला आहे त्यांनी त्याच्या भावाप्रमाणे विचारावं, सद्गुरूंनी सांगावं, त्यांनी स्वीकारावं. त्याची पातळी जशी वाढत जाईल तसं सद्गुरू अजूनही खोलात जाऊन सांगतील आणि त्याच्या पुढे जाऊन भगवंत असं म्हणतात की सेवया, त्यांची सेवा करून. सेवा जर नाही केली तर तू जीवनाचा सूत्रधार आहेस. ज्ञान जर मिळवायचं असेल एखाद्याकडून तर तुम्ही जीवनाचे सूत्रधार आहात एवढं म्हणत बसून चालत नाही, किंवा नुसते प्रश्न विचारून चालत नाही. त्याच्याप्रमाणे कृती करावी लागते आणि ती कृती करण्यासाठी योग्यता संपादन करावी लागते. जसं शरणागती ही योग्यता मिळवण्याचं साधन आहे आणि परिप्रश्न देखील आपल्या पातळीवरून त्याच्या उत्तरांनी पात्रता मिळवण्याचं साधन आहे, तसं अजून एक साधन म्हणजे सेवा. प्रत्यक्ष किती झिजतो आहे त्याकरता, आपला देह झिजवण्यासाठी किती तयार आहे, या सेवेमध्ये वैयक्तिक साधनेपासून सर्व येतं. सेवेमध्ये श्रवणाला येऊन बसणं ही गोष्ट देखील येते. सेवेमध्ये साधना येते. सेवेमध्ये जर शक्य असलं, सगळ्यांना शक्य नसतं, तर सद्गुरूंची प्रत्यक्ष सेवा देखील येते. या सेवेमुळं म्हणजे ध्यान ही देखील सेवा आहे, त्या सेवेमुळं सद्गुरूंची प्रसन्नता प्राप्त होते. पण तरी देखील कधीतरी सद्गुरूंची छोटी मोठी सेवा करायला मिळाली तर ते भाग्य समजावं. स्वामीजींना पॅरालिसिसचा अटॅक आला 91 साली आणि ते या दत्ताजी शिंद्यांसारखेच बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणाले, ते त्याच्यातून बाहेर पडले. त्यांनी त्यांच्या वाणीवर देखील सतत बोलून स्तोत्र म्हणून वाणी सुधारली, व्यायाम करून चालणं जमायला लागलं काठी घेऊन. पण राहत होते दुसऱ्या मजल्यावर. तिथून अध्यात्म मंगल धाम मध्ये जायचं 3 किलोमीटर लांब, तर काही मंडळी त्यांच्याकरता खुर्ची बनवली गेली आणि काही मंडळी त्यांना त्या खुर्चीतून उचलून त्या अरुंद जिन्यांनी खाली आणून गाडीत बसवत असत आणि ते तिथं पोचायच्या आत ही मंडळी स्कूटरवरून मोटरसायकलवरून तिथं पोचायची आणि तिथं त्यांना उतरून घ्यायची. मला असं वाटतं की ज्या मंडळींनी अशी सेवा केली त्या मंडळींना त्या सेवेचं एक भाग्य लाभलं. विविध प्रकारची सेवा असते, पण ही सेवा करायला मिळणं. एकदा नागपूरला जाताना भुसावळ रेल्वे स्टेशन सुटलं, पुढं आम्ही रेल्वे जात होती महाराष्ट्र एक्सप्रेस आणि स्वामीजींनी सगळ्यांची न्याहारी एकत्र झाली. सगळ्या आता मी जरा पडतो म्हणाले म्हणून सगळे आम्ही बाहेर गेलो. मला हाक मारली, ये रे म्हणाले, जरा माझे थोडे पाय दाबून दे म्हणाले. मला अशी कमी वेळेलाच मिळाली सेवा, जे अशी देहाची प्रत्यक्ष सेवा फार कमी वेळेला, म्हणजे 2 हाताच्या बोटावर मोजण्या एवढी नाही. एका हाताच्या बोटावर देखील इतकीही नाही. एकदा मला म्हणाले, मी चाललो होतो, माझी तेव्हा M80 गाडी होती, मला म्हणाले तिथं मला जरा जनता बँकेत सोड. मला असं वाटतं की ती मला सेवा करायला मिळाली त्यांची. ते माझ्या मागं बसले आणि कितीतरी पुढं सिग्नल होता, पण मला त्यांनी पाठीवर थोपटून सांगितलं की तिथं सिग्नल आहे बरं का, थांबायचंय तुला. मला इतकं मला विशेष वाटत होतं की स्वामीजी मागं बसलेत. एकदा आनंतराव आठवले संन्यास घेतल्यानंतर त्या स्वस्तिश्री सभागृहाकडून जात होते आणि मी बँकेत चाललेलो होतो. त्यांची उंची पुरी भव्य मूर्ती, संन्याशाची वस्त्र मी त्यांना मागूनच ओळखलं. मी त्यांच्या तिथं जाऊन गाडी थांबवली आणि म्हटलं की अनंतराव आपल्याला कुठं जायचंय. त्यांनी माझ्या पाठीवर जोरात एक धपाटा मारला आणि म्हणाले की बाळासाहेबांकडे जातोस नाही का तू. मी म्हणलं की मी तुम्हाला सोडतो. ते म्हणाले मी भारत इतिहास संशोधक मंडळात चाललोय. मी म्हणलं माझा तोच रस्ता आहे बँकेत जाण्यासाठी, तुम्हाला सोडू का. तर सोडू का असं म्हटल्याबरोबर त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि बसले गाडीवर आणि त्यांना तिथं मी सोडलं. अशी संतांची सेवा फार घडली नाहीये, पण जी काही घडली ती घडणं आवश्यक असतं. कारण त्यावेळेला आपला भाव काय होता हे मला आठवतं. या सेवेमधून कृपा निर्माण होते. अगदी ऑफिसमध्ये देखील जो इमाने इतबारे सेवा करतो, म्हणजे उत्तम काम करतो, कोणालाही चांगली व्यक्ती हवी असते. कृपा याचा अर्थ त्याला एक प्रकारे फेवर, उजवं माप असं नक्की मिळतं. आज ना उद्या, या कृपेमुळे सद्गुरूंची प्रसन्नता त्याला मिळते. ही प्रसन्नता विशेष प्रसन्नता असते आणि त्या प्रसन्नते पाठोपाठ मग ते उपदेश करतात जो तो सेवा करणाऱ्याचा तरल भाव आणि त्यांची प्रसन्नता याच्या योगानी तो उपदेश ठसतो. उपदेक्षंती ते ज्ञानम, ज्ञानी नहा तत्वदर्शी नहा, तत्वदर्शी ज्ञानी पुरुषांनी केलेला उपदेश तेव्हा ठसतो. आणि असं झाल्यावर मग अत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतिशय आनंद प्राप्ती हे जे जीवनाचं ध्येय आहे मनुष्य जीवनाचं ते या क्रमाने जातं, या क्रमानेच जातं. याच्यापेक्षा वेगळा क्रम नाही. म्हणून सद्गुरूंची जी प्रसन्नता प्राप्त होते ती प्रसन्नता ही परब्रह्म सत्तेतून आलेली प्रसन्नता असते, परमात्म्याची प्रसन्नता असते. सद्गुरु देखील व्यक्ती आणि परमात्मा, जसं भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण कधी कधी व्यक्ती म्हणून बोलतात आणि कधी कधी परमात्मा म्हणून बोलतात. ते परमात्मा म्हणून बोलतात तेव्हा विशेष उद्गार बाहेर पडलेले आहेत पूर्ण ज्ञानाचे, आणि व्यक्ती म्हणून बोलतात तेव्हा व्यक्ती म्हणूनच आश्वासन असतं त्याच्यामध्ये. तसं सद्गुरु बहुशी व्यक्ती म्हणून तुमच्याशी व्यवहार करतात, आणि जर अशा प्रसन्नतेला प्राप्त झाले तर मात्र ती प्रसन्नता परमात्म्याची प्रसन्नता असते. ते त्यांच्या आत परमात्म भावातून आलेली प्रसन्नता असते, त्यांच्या देह मन बुद्धीतून केवळ नव्हे त्यांच्या परमात्म चैतन्यातून ही प्रसन्नता येते. आणि या प्रसन्नतेनी आणि शिष्यांनी तरल अंतकरणानी स्वीकारलेल्या उपदेशानी या दोन्ही गोष्टीमुळे तेव्हा ज्ञान प्राप्त होतं. ते ध्यानानी प्राप्त होतं पण केवळ ध्यानानी नाही. नायम आत्मा प्रवचनेन लभ्याहा न मेधया न बहुना श्रुतेन, प्रवचन करून कधी ज्ञान प्राप्त होत नाही. केवळ बुद्धीनी कधीही ज्ञान प्राप्त होत नाही, खूप ऐकल्यानी कधीही ज्ञान प्राप्त होत नाही. यमे वैशा वृणुते ते न लभ्याहा, त्याच्याकरता त्या परमात्म्याचीच कृपा पाहिजे. ही परमात्म्याची कृपा सद्गुरूंच्या प्रसन्नतेनी आपोआप होते. म्हणून नारदांनी भक्तीसूत्र लिहिताना कस्तरती मायाम असा प्रश्न विचारलेला आहे. हा मायेमधून, या मायेमधून कोण तरून जातो? मायेमधून तरून जाणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. त्यांनीच प्रश्न उपस्थित केला आणि नारदच उत्तर देतात, मुख्यतस्तु महत्कृपया एव. म्हणजे ज्यांनी परमात्म ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे त्याच्या कृपेनीच ज्ञान प्राप्त होतं, मुख्यतस्तु. कारण दुसरा मार्ग कुठे आहे? परमात्मा कसा येऊन कृपा करणार? पुढे ते मात्र असं म्हणतात की भगवत कृपा लेशात वा, किंवा भगवंतांच्या कृपेचा लेश देखील पुरतो, पण पाहिलाय कोणी भगवंताला? आम्हाला इथं सगळी माणसं दिसतात. आज असं नाहीये की मोर मुकुट धारी पितांबर नेसलेला नीलवर्ण हास्यवदन सर्वांवर प्रेमाचा वर्षाव करणार, ते गोपींचं भाग्य होतं. त्यामुळं जर त्या खेळात तेव्हा आपण असतो तर आपण त्याचा अनुभव घेतला असता, कदाचित असूही, पण गोपीहून कदाचित नसू, तर तिथं वृक्ष, वेली, लता, दगड, धोंडे असे कोणीतरी असू, आणि मग उत्क्रांत होत होत कदाचित आता संतांच्या सहवासात आलेले असू। म्हणून हे भगवत कृपेचा लेश प्राप्त झाला तरी होत असं नारद म्हणतात। पण तुम्ही असं समजा की मुख्यतः महत कृपया एव, ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याच्या कृपेने हे होत। हरी हरी। आपण
परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः।
भव मृग त्रुष्णी
हरी हरी हरी। तरी जीवी ऐसे आवाके म्हणे दास्य करीन निके, जैसे नी गुरु कौतुके माग म्हणती। गुरु अत्यंत कौतुकानी माग असं म्हणतील, तू काहीतरी माझ्याकडे मागून घे, असं दास्य करीन, अशी सेवा करीन की गुरूंना कौतुक वाटेल, गुरूंना असं वाटेल की याला काही द्यावं, आणि मोठ्या कौतुकानी त्या सेवेच्या योगानी गुरु तू माझ्याकडे काहीतरी माग असं म्हणतील। खरं म्हणजे जे त्रैलोकी नाही दान ते करीती संत सज्जन असं म्हटलेलं आहे। तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता न म्हणसी पात्रा पात्र, कैवल्या ऐसे निधान जे वैरीयाही दिधले, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे। मागा दूध दे म्हणितलिया साठी, आघविया क्षीराब्धीची करुणी वाटी, उपमन्यू पढे पुढे धुर्जटी ठेविली जैसी। दूध पिण्या एवढी आर्थिक शक्ती नव्हती उपमन्यूची, त्याची आई त्याला पिठात पाणी कालवून ते दूध म्हणून देत असे। एकदा उपमन्यूला प्रसंगवशात कुठतरी खऱ्या दुधाची चव समजली, खरं दूध कसं असतं ते कळलं। उपमन्यूनी आईकडे दुधाचा आग्रह धरला, तर आई असं म्हणाली की अरे आपलं पूर्व पुण्य तितकं चांगलं दिसत नाहीये, आपण पूर्व पुण्य नसल्यामुळं कदाचित या जन्मी ही अवस्था भोगत असू दारिद्र्याची। भगवान शंकरांची जर कृपा होईल तर जीवन सुधारेल आपलं असं म्हणाले। तेव्हा त्यांनी असं ठरवलं की भगवान शंकरांची कृपा संपादन करायची। त्यांनी तपस्या केली, जीवा भावानी सेवा केली, सेवा याचा अर्थ त्याला जसं शक्य होतं तसं त्या पिंडीची उपासना आणि सेवा केली, आणि भगवान शंकर प्रसन्न झाले। प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी हवं ते माग असं म्हटलं, जसं इथं म्हटलंय ना, जैसे गुरु कौतुके माग म्हणती, तसं त्या छोट्या मुलाला पाहून तुला हवं ते माग असं म्हणाले। उपमन्यूनी वाटीभर दूध मागितलं, भगवंतांनी उपमन्यूला क्षीरसागर बहाल केला। आपण पाहिलं क्षीरसागर ही कल्पनेतली गोष्ट आहे, क्षीरसागर आत आहे, मंथन आत चाललेलं असतं, देव आणि दानवांचं, आणि जी रत्न निघतात ती आतून निघतात, त्याच्या अंतःकरणाची शुद्धी केली. पण अगदी क्षीरसागर दिला कोणी म्हणेल की ही कल्पना बाजूला सारा, क्षीरसागर कवी कल्पना आहे ही बाजूला सारा, पण क्षीरसागर दिला असं म्हटलं तरी सद्गतीत होतो. याचं कारण त्यांचं औदार्य हे स्वतंत्र समजलं जातं. ना तरी वैकुंठ पीठ नायके रुसला ध्रुव कवतिके, बुझावला देऊनी भातुके ध्रुव पदाचे. तो तरी वना आला याची साठी, जे बैसावे पितयाच्या उत्संगी, वडिलांच्या मांडीवर बसायचं होत आणि सावत्राई बसू देत नव्हती. की तो चंद्र सूर्या परिस जगी श्लाघ्यू केला, स्वामी माधवनाथांच्या चरित्रामध्ये असं आहे की एकदा ते पावसला गेलेले असताना स्वरूपानंद स्वामीजींना म्हणाले, ती अश्विन ती कार्तिक वद्य तृतीया होती, ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, संजीवन समाधी घेतली, तो दिवस होता. स्वरूपानंद असं म्हणाले की बाळासाहेब आज कार्तिक वद्य त्रयोदशी, ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली तो दिवस, आजच्या या पवित्र दिवशी मी तुम्हाला काय देऊ. सद्गुरु म्हणताय का शिष्याला, इथं तेच वर्णन केलेलं आहे, जैसे गुरु जैसेनी गुरु कौतुके माग म्हणती, कौतुकानी गुरु तू काही माग असं म्हणतायत. बाळासाहेब असं म्हणाले की आपण देण्यासाठी इथं श्री समर्थ आहात, आपल्याला जे द्यायचं असेल ते आपण द्यावं, पण ते राखण्याची क्षमता मला द्यावी, माझ्या ठिकाणी राखण्याची क्षमता असावी असं म्हणाले. ती द्या आणि मग जे आपल्याला द्यायचं असेल ते द्या. भक्तीनी सेवेनी गुरु प्रसन्न होतात आणि कौतुकानी म्हणतात की काहीतरी माग. तैसिया साचा उपासती गोसावी प्रसन्न होती, तेथ मी विनंती ऐसी करीन, माझ्या उपासनेनी माझ्या सेवेनी सद्गुरु प्रसन्न होतील, म्हणजे सद्गुरूंच्या आत्मचैतन्यातून सद्गुरु प्रसन्न होतील. आणि त्यावेळेला मी देखील घेण्याच्या स्वीकारण्याच्या आंतरिक भावामध्ये असेल, जे ते देतील ते स्वीकारण्याच्या भावामध्ये असेल. माझ्या समोर एक प्रसंग घडला, दुकानामध्ये एक साधिका ध्यान करत असताना उन्मनी स्थितीमध्ये गेली. त्या दिवशी तिला फार समाधान वाटलं आणि मग नंतर चार दिवसांनी असं त्या साधिका स्वामीजींना म्हणाल्या की त्या दिवशी झालं ते स्वप्न तर नाही असं मला वाटतं, त्या दिवशी झालं ते खरं की खोटं असं मला वाटतं. स्वामीजी म्हणाले, हात तिचा, जे दिलेलं आहे ते कायम दिलेलं असतं, पण या शंकेनी ते जातं असं म्हणाले. अशी शंका धरू नका. म्हणजे जो स्वीकारणारा असतो त्यांनी स्वीकारल्यानंतर ते राखणं ही जी गोष्ट आहे ती करायची असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसिया साचा उपास्ती सच्चा उत्तम खऱ्या अशा भक्तीनी गोसावी प्रसन्न होती. शिष्याला देखील समजते सद्गुरूंची प्रसन्नता. तेथ मी विनंती ऐसी करीन, ते प्रसन्न झाल्यावर मी ते माग म्हणतायत. गुरु कौतुके माग म्हणती, शिष्याला समजलं की सद्गुरु प्रसन्न झाले सेवेनी. तो नम्र आहे मागण्यामध्ये देखील. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी त्यावेळेला अशी विनंती करेन. हे ज्ञानेश्वर महाराजांचा अनुभव त्यांनी लिहून ठेवलाय बर का. म्हणेन तुमचा देवा परिवारू जो आघवा, तेतुले रूपे होवावा मीची एकू. काय मागणं मागितले बघा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सद्गुरु प्रसन्न झाले, मी घेण्याच्या योग्य अशा आंतरिक स्थितीमध्ये आहे, आणि मी सद्गुरूंना अशी मागणी करतो आहे की म्हणेन. म्हणजे हे सगळं मी असं म्हणालो मग ते म्हणाले अशा शब्दात नाहीये, की मी अशी सेवा करावी मग सद्गुरूंनी प्रसन्न व्हावं, त्यांनी म्हणावं की हवं ते माग कौतुकानी, मग मी असं म्हणीन. म्हणेन तुमचा देवा परिवारू जो आघवा, तुमचा जो सगळा परिवार आहे आघवा परिवार, तेतुले रूपे होवावा मीची एकू, त्या सगळ्यांच्या रूपानी मी एकच असावं, मी एकच उपस्थित असावा. गुरूंचा परिवार म्हणजे मुख्यतः गुरूंचा शिष्य वर्ग हा गुरूंचा परिवार. गुरूंच्या परिवारामध्ये गुरूंचं कुटुंबही येतं, पण ते कुटुंब जे गुरूंचा शिष्य असतं ते कुटुंब तेही त्यांच्या परिवारामध्ये येतं. आणि जर कुटुंब किंवा कुटुंबाचे सदस्य त्यांच्या शिष्य परिवारात असतील, असं शक्य आहे बरं का की सद्गुरूंच्या परिवारात सद्गुरूंचे शिष्य नसतील. असं समजू नका की खूप मोठी व्यक्ती आहे, त्या मोठ्या व्यक्तीला घरातले लोक काय सहजच अनुसरतील, असं होईलच असं नाही. शिष्यासारखे कुटुंबातले सदस्य देखील असतील तर ते त्यांचा परिवार होतील शिष्यासारखे. नाहीतर मग एरवी निवृत्तीनाथ बंधू आमचे, हे त्यांचे धाकटे बंधू. बंधू आणि धाकटे बंधू, ज्येष्ठ बंधू आणि धाकटे बंधू, हा तो परिवार नाहीये. हा तो परिवार सद्गुरू आणि शिष्य असाच आहे. आता ते विसरलो आम्ही की आम्ही त्यांचे धाकटे बंधू आहोत, हे विसरलो. आता आम्ही त्यांचे शिष्य आहोत. आणि गुरूंना शिष्यांकडून जेवढी अपेक्षा आहे तेवढी अपेक्षा त्यांचे जे शिष्य पुरे करतात त्याप्रमाणे पुरे करणारे आम्हीही आहोत, आम्हीही त्यातच एक आहोत असं जर समजतो तो सगळा परिवार. कारण तुकाराम महाराजांनी संतांचे आप्त नव्हती ते संत असं म्हणून ठेवलेलं आहे. संतांचे जे आप्त आहेत ते संत असतील असं नाही, साधक असतील असं देखील नाही. पण जर संतांचे आप्त साधक असतील, त्यांचे शिष्य असतील, तर मग त्यांच्या शिष्य परिवारामध्येच ते येतात. मग संतांचे आप्त नव्हती ते संत म्हणून संतांचे आप्त आहेत ना तुम्ही काही कामाचे नाहीत असं म्हणता येणार नाही. ते जर शिष्य असतील तर त्यांच्या परिवारात असतील, ते शिष्य भावानी असतील. म्हणून संतांचा परिवार जो आहे तो परिवार एकच असतो, तो म्हणजे सांप्रत त्यांचा शिष्य वर्ग. जसं विनोबा म्हणतात की माझ्या विश्वामध्ये, म्हणजे विश्व पुष्कळ मोठं आहे पण प्रत्येकाचं एक स्वतंत्र विश्व आहे. जसं आता आपल्या विश्वामध्ये कित्येक लोक नाहीयेत, ते बाहेरच्या जगात अस्तित्वात आहेत, पण माझ्या विश्वामध्ये कोण आहे? माझ्या विश्वामध्ये माझे आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत, घरात असलेली मंडळी सदस्य म्हणून, माझा पती आहे, पत्नी आहे, माझी मुलं आहेत, नातवंड आहेत. कोणाकोणाचं एवढंच विश्व असतं, कोणाकोणाचं जरा त्याच्या बाहेर विश्व असतं, त्याच्याही बाहेर कोणाचं अजून मित्रमंडळी वगैरे असं विश्व असतं, पण त्याच्या पलीकडे त्याचं विश्व नसतं, त्या बाहेरच्या विश्वातलं त्याला काही माहीत नसतं. याचं जणू स्वतंत्र विश्व असतं. तसं प्रत्येक व्यक्तीचं एक विश्व असतं. तसं सद्गुरूंचं विश्व, हे विश्वची माझे घर असं जरी म्हणाले तरी देखील जे सद्गुरूंच्या विश्वात स्वतःला घेत नाहीत, सद्गुरु जरी समजले तरी जे सद्गुरूंच्या विश्वात येऊ इच्छितात ते सांप्रत सद्गुरूंच्या विश्वात आहेत. तो म्हणजे त्यांचा परिवार, शिष्य वर्ग. म्हणेन तुमचा देवा परिवारू जो आघवा, जो तुमचा आघवा परिवार आहे, तेतुले रूपे होवावा मीची एकू, त्या सगळ्या रूपामध्ये मीच एकट्याने असावं. बघा, ज्ञानी भक्त म्हणजे ही ज्ञानोत्तर उपासना आहे, आचार्योपासन. हे ज्ञानी भक्ताचं आचार्योपासन म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. आणि उपकरती आपुली, उपकरणे आठी जेतुली, आणि आपल्या मदतीला येणारी, उपकरती म्हणजे उपकार करणारी नव्हेत, पण आपण ज्याची ज्याची मदत घेता अशी जी उपकरणं आहेत, माझी रूपे तेतुली होवावी स्वामी. तेवढ्या सगळ्या रूपांनी मीच असावं. म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं, स्वामीजींची खुर्ची उचलून नेणारे जे होते त्यांनी ती खुर्ची ही आपणच झालेले आहोत, जणू आपल्यावर स्वामीजी बसलेले आहेत अशी भावना धरावी. या भावनेची श्रीमंती कितीही आपल्या भावनेप्रमाणे आपल्याला करता येईल, वाढवता येईल, एरवी केवळ स्थूल भावनाच, खुर्ची, ती खुर्ची उचलणारा मी आणि घेऊन जाणारा मी. स्वामीजी एकदा कोणाबरोबर तरी गाडीतून चाललेले होते, मी ही बसलेला होतो गाडीमध्ये, आणि मी त्यांना म्हटलं की तुमचं भाग्य आहे स्वामीजी तुमच्या गाडीत बसले. ते म्हणाले खरं आहे, पण काय एवढंच की त्यांना कुठेतरी जायचंय आणि मला काही काम नाही, मी त्यांना घेऊन जातोय. हा भाव असू शकतो की कोणीतरी हवं होतं ना ड्रायव्हर म्हणून मी घेऊन जातोय. पण मी नंतर त्यांना म्हटलं की त्यांना कोणीतरी हवं होतं आणि मी सापडलो म्हणून मला नेताय असं तुम्ही काय म्हणून म्हणालात. तुम्ही असंही म्हणू शकता की केवढं माझं भाग्य आहे, किती लोक होते खरं म्हणजे न्यायला, आज माझ्या भाग्याने मी इथे येऊन बसलेलं आहे एवढंच. तुम्ही असा तर्क लढू नका की कोणी नव्हतं म्हणून मी होतो, त्यांना कोणीतरी मिळालं असतं हो. ते म्हणाले अरे खरंच की तुम्हाला हे सांगितलंस ते फार बरं झालं. एवढंच नव्हे तर ती गाडी आहे त्यांना घेऊन जाणारी, मी ड्रायव्हरच नुसता नाहीये तर मी या गाडीतलं सगळं झालेलो आहे, सगळं झालंय. ही गाडीच मी झालोय. ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे तसंच वर्णन केलंय. आणि उपकरती हा भाव आहे. तुम्ही झाडू झालात याचा अर्थ झाडू तुम्ही कधीच होणार नाही. सद्गुरूंच्या घरातला केर किंवा त्यांचं मंदिर झाडणारा झाडू मी आहे, तुम्ही वेगळे आणि झाडू वेगळे असाल हा तुमचा भाव असला पाहिजे. उपकरती आपुली, उपकरणे आधी जेतुली, इथं जितकी जितकी उपकरण आहेत माझी रूपे तेतुली होवावी स्वामी, तेवढ्या सगळ्या रूपांनी मी व्हावं. कारण मला होता येत नाही ना, मला माहितीये झाडू वेगळा आणि मी वेगळा. पण मला तसं व्हायचंय, मी झाडणाराही व्हावं आणि झाडूही व्हावं अशी माझी इच्छा आहे. दासगणू महाराज म्हणतात ना, अपने मंदिर का झाडू गणू है, म्हणजे काय, मालिक हमारा तुम बाबा साई, रहम नजर करो अब मोरे. तुमच्या मशिदीत झाडू पुष्कळ आहेत पण तुमच्या मशिदीतला झाडू मी व्हावं. म्हणजे झाडू हातात घेऊन जो झाडणारा आहे तर तो झाडू आणि झाडणारा दोन्ही झाडू झालेले आहेत. समजते का मी काय म्हणतोय ते? गाडी चालवणारा आणि गाडी दोन्ही मी झालेलो आहे असाही अभ्यास करता येऊ शकेल असं मी त्यांना म्हटलं. आणि उपकरती आपुली, उपकरणे आधी जेतुली, माझी रूपे तेतुली होवावी स्वामी, तेवढी सगळी माझी रूप व्हावीत, मी व्हावं ते सगळं अशी इच्छा मी व्यक्त करीन. कारण गुरु गोसावी प्रसन्न झाले. आणि उपकरण जात हा ऐसा मागे न वरू, सद्गुरु प्रसन्न झाले आणि काही माग असं म्हणतायत म्हणून मी वर मागतो आहे. मी असं वर मागेन. तेथ हो म्हणती गुरु, गुरु म्हणतील की तसंच होईल. म्हणजे तुला हा भाव प्राप्त होईल. तेथ हो म्हणती गुरु, आणि गुरु जेव्हा तसं हो म्हणतील तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग तो परिवारू मीच होईन. ते हो म्हटल्याखेरीज मी कसा होईन? ते हो म्हटले तर माझ्या ठिकाणी ती भावना निर्माण होणार, मग मी तो परिवार होणार. उपकरण जात सकळीक ते मीच होईन एक एक. ते हो म्हटले की होईन, ते जोपर्यंत हो म्हणत नाहीत प्रसन्न होऊन तोपर्यंत कसा होणार? तेव्हा उपासनेचे कौतुक देखी जाईल, तेव्हा माझ्या उपासनेचं कौतुक काय असेल ते पहाच, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपण इच्छा व्यक्त करू, त्या इच्छेला ते हो म्हणू देत, त्यांनी तो भाव आपल्यामध्ये भरू देत, मग ते मी होईन. मी मागतो आहे ना, देणारे ते आहेत ना. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शनाच्या वेळेला पश्चमे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशहा असं भगवंत म्हणाले. माझी शेकडो हजारो रूप पहा असं म्हणून भगवंतांनी वर्णन करायला सुरुवात केली. आणि मग अर्जुनाच्या मुखाकडे पाहिलं तर अर्जुन तसाच तटस्थ, याला काहीच पाहता येत नाहीये असं लक्षात आलं. भगवंतांनी दाखवलं याचा अर्थ दृष्टी तर उघडली पाहिजे, कसा पाहणार, पहा म्हटल्याबरोबर. भगवंतांच्या लक्षात आलं, मग पाहण्याची योग्यता दिली. आणि योग्यता दिल्यावर आश्चर्य चमत्कार, अर्जुनाला सगळीकडे विश्वरूप दिसायला लागलं, म्हणजे आपले डोळे समोर पाहतात. एका वेळेला आपण डोळ्यातून पाहतो, पाहण्याचं इंद्रिय डोळे आहेत. मी तुमच्याकडे पाहतो आहे, मला तुम्ही दिसता आहात, तुम्हाला मी दिसतो आहे, पण मी तुमच्या मागे जे आहे तेही पाहतो आहे. तुम्ही तुमच्या मागे जे आहे ते पाहू शकत नाही, मी माझ्या मागे जे आहे ते पाहू शकत नाही. माझ्या डोळ्याला मर्यादा आहे, माझ्या दोन्ही हातांना मी पाहू शकत नाही, बाजूला या दिशांना मी पाहू शकत नाही, माझ्या अध दिशेला मी पाहू शकत नाही, ऊर्ध्व दिशेला पाहू शकत नाही. अर्जुनाला जे दिलं, अर्जुन एकाच वेळेला सर्व दिशांना पाहू लागला, ही पाहण्याची पात्रता दिली. अर्जुन पाहायला लागला. तसंही इथं मागितलं, गुरु हो म्हणाले, मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की तेथ हो म्हणती गुरु. आता हो म्हणालात ना, मग तो परिवारू मीच होईन. आता मला काही अवघड नाही, तुम्ही मला आता ती दृष्टी दिली, हो म्हणालात. उपकरण जात सकळीक, ते मीची होईन एकैक. आता सगळी उपकरण होणं मला शक्य आहे. तुम्ही जे घंगाळ घेता त्याच्यामध्ये उष्णोदक घेता, स्नान करता, आता ते घंगाळ मी आहे, त्याच्यातलं उष्णोदक होणं मला शक्य आहे. त्या उष्णोदकानी तुमच्या अंगाला सुख देणं मला शक्य आहे. स्नान घालणारा होणं देखील आता मला शक्य आहे, कारण परिवार आणि उपकरती उपकरण हे सगळं आता मी होणं मला शक्य आहे. तेव्हा उपास्तीचे कौतुक देखी जाईल, गुरु बहुतांची माये, परी एकलौती होऊनी ठाये, तैसे करुणी आण वाये कृपेत ये. गुरूंचे किती अगणित शिष्य, पण जसा एका माऊलीला एकच मुलगा असावा, एकुलता एक, तिला दुसरं अपत्य नसावं, ती माऊली एकाच अपत्याची माऊली असावी, तसं आता मी गुरूंना करीन. आता गुरूंना बाकीचे जे सगळे आहेत त्यांचा परिवार तो मीच झालेलो आहे, आता फक्त गुरूंना एकटं मीच अपत्य. तैसे करूनी आणवाये कृपेत ये शपथ घालून। आता ती कृपा जी केलेली आहे ना त्या कृपेच्या बळावर त्यांना शपथ घालून आता त्यांचं एकुलतं एक अपत्य मीच होईल आणि गुरुही ते मान्य करतील। तया अनुरागा वेधू लावी, त्यांच्या प्रेमाला आता मी छंद लावीन माझा। एक पत्नी व्रत घेवीन, जसं एक पत्नी व्रती असावा तसं आता गुरुंना एकटा मी क्षेत्र संन्यासू करवी लोभा करवी। आणि हा गुरुसेवेचा लोभ मला निर्माण झालेला आहे, आवड निर्माण झालेली आहे, त्या आवडीमुळं क्षेत्र संन्यासी करीन गुरुंना। म्हणजे एकाच क्षेत्रामध्ये राहणारे संन्यासी आणि दर 3 दिवसांनी क्षेत्र बदलणारे संन्यासी, असा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये जे क्षेत्र संन्यासी असतात त्या क्षेत्राच्या चतुःसीमा ओलांडून ते कधीच बाहेर पडत नाहीत, असे जे संन्यासी असतात त्याला क्षेत्र संन्यासी म्हणतात। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या आवडीपोटी गुरुंना एकुलत्या एक मुलाची आई मी बनवेन, माझा छंद लावेन आणि एक पत्नी व्रत घ्यायला लावेन, जणू क्षेत्र संन्यासी त्यांना बनवेन। काय पुढे बहार ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि 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 स्वामी जी। मंडळी